चीनी मंडी .com पॉडकास्ट।
मराठवाड्यात ऊस उत्पादकांना ठिबक सिंचन सक्ती। राज्यातील काही भागांमध्ये पाण्याचं दुर्भिक्ष आहे, त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पाण्याचा अतिरिक्त वापर करू नये यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली। स्वदेश फाउंडेशनच्या वतीनं आयोजित राऊंड टेप कॉन्फरन्समध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते महाजन म्हणाले, इतर पिकांच्या तुलनेत ऊस पिकाला चौपट पाणी लागतं आणि महाराष्ट्रासारख्या दुष्काळाची झळ दीर्घकाळ सोसलेल्या राज्यात हे चालणार नाही। ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकतर ठिबक सिंचनाची व्यवस्था करावी लागेल किंवा त्यांना त्यांची पीक पद्धती मोठ्या प्रमाणावर बदलावी लागेल। राज्यातील मराठवाड्यासारख्या भागात जिथं पाण्याचं दुर्भिक्ष आहे, तिथं आम्ही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सक्तीनं ठिबक सिंचनाची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत। फाउंडेशननं राज्यात गेल्या 5 वर्षात 424 पाणी योजनांच्या माध्यमातून 32,000 घरांमध्ये 150 शाळांमध्ये पाणी पोहोचवलं असून जवळपास 2100 एकर जमीन ओलिताखाली आणली आहे। केंद्र सरकारही जलसंधारण क्षेत्रात पुढाकार घेत असून जलशक्ती अभियानाच्या माध्यमातून 3,50,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली। रॉनी आणि झरीन स्क्रूवाला यांनी स्वदेश फाउंडेशनची सुरुवात केली आहे। रायगड जिल्ह्यातील 7 तालुके आणि 388 ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी काम केलं आहे। दरवर्षी देशातील ग्रामीण भागातील 1,00,000 नागरिकांचं सक्षमीकरणाचं ध्येय या फाउंडेशननं डोळ्यासमोर ठेवलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ग्रामीण समाज परिवर्तन मोहिमेत या फाउंडेशनचा सहभाग आहे। याबाबत झरीन स्क्रूवाला म्हणाल्या, अनेक वर्षांपासून गावातील लोक एकत्र आलेले नाहीत, त्यांना एक करण्यासाठी पाण्याचा पर्याय आमच्यासाठी आव्हानात्मक होता। पाण्याशी संबंधित प्रशिक्षित गटांच्या माध्यमातून पाण्याच्या व्यवस्थेचं योग्य व्यवस्थापन करण्यावर फाउंडेशननं भर दिला आहे।